या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत। त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 हून अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत। वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात।
नमस्कार।
कॅन्सर झालेल्या वृद्ध लोकांच्या चिकित्सेसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या असतात, याचा वापर व्यवहारात होतो का आणि कितपत होतो?
कॅन्सर या आजारामध्ये जागतिक स्तरावरती सातत्याने संशोधन चालू असतं। हे संशोधन कधी औषधांच्या स्तरावरती असतं, तर जी चिकित्सा रुग्ण घेत असतात त्यांना या चिकित्सेचा काय फायदा होतो आहे अशा स्वरूपाचं असतं। स्वाभाविकच पाश्चात्य जगामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणावरती संशोधन होताना आढळतं। भारतामध्ये हळूहळू याबाबतसुद्धा जागृती होत आहे। हा जो प्रश्न आहे की वयस्कर रुग्णांच्याबद्दल योग्य निर्णय घेण्याकरता काही तपासण्या असतात का, बहुतेक वेळेला कॅन्सरच्या बाबतीमध्ये आधी कॅन्सर झाल्यानंतर रुग्णास भीती वाटते, रुग्णाच्या नातेवाईकांना भीती वाटायला लागते। ह्या आजाराबद्दल आजही प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारचं दडपण आहे आणि स्वाभाविकच अशा गोंधळलेल्या आणि भयावह परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेणं ही एक महत्त्वाची बाब असते। अशा वेळेला जास्तीत जास्त माहिती घेणं आणि माहितीच्या आधारावरती योग्य निर्णय हीच काय ती गुरुकिल्ली असते। ज्या वेळेला रुग्ण 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असतात त्यावेळेला मात्र कॅन्सरच्या चिकित्सेचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा याला एक वेगळी मीमांसा करावी लागते आणि याकरता विशेष चाचण्या नक्कीच आहेत, ज्याला आपण फॅक्ट जी म्हणूया। ही जागतिक स्तरावरती स्वीकारलेली अशी ॲसेसमेंट टूल आहे, फंक्शनल ॲसेसमेंट ऑफ कॅन्सर थेरपी असं साधारण त्याचं नाव आहे। जे संशोधन अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये झालं त्यातून एक धक्कादायक बाब अशी पुढे आली आहे की व्यवहारात सुमारे 60% जास्त ऑन्कॉलॉजिस्ट या टूलचा वापर करत नाहीत। म्हणजे चिकित्सा कोणत्या आधाराने द्यायची त्या आधाराकरता योग्य नियमावली दिलेली असताना सुद्धा त्याचा वापर न करता चिकित्सा दिली जाते। स्वाभाविकच भारतासारख्या ठिकाणी याच्याबद्दलची जागृती किंवा गरज किती आहे हे आपल्याला नक्कीच स्पष्ट होतं। तर बऱ्याच कॅन्सर तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की या वयस्कर रुग्णांमध्ये चिकित्सेचा फायदा तपासणं हे खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे फारशी व्हॅल्यू ॲडिशन होत नाही आणि त्यामुळे फारसा फायदा होताना दिसत नाही, म्हणून अशा प्रकारच्या तपासण्या न करण्याकडे कल असतो। परंतु डेव्हिल इज ऑलवेज इन द डिटेल्स म्हणतात, तसाच हा काहीसा प्रकार आहे। वयस्कर रुग्णांना बहुतांशी दुसरे कोणते तरी आजार असतात, डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतं, हार्टचे डिसिजेस असतात। अशा वेळेला त्यांना दिल्या जाणाऱ्या केमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपी अशा स्वरूपाच्या विविध चिकित्सेंचा त्यांच्या शरीरावरती काय परिणाम होतो याबद्दल बऱ्याच वेळेला अपुरी माहिती पुढे येताना दिसते आणि नेमकं हेच फॅक्ट जी या असेसमेंटमधनं पुढे येतं।
तुम्ही याचा वापर कसा करता?
कॅनडामधील मल्टीनॅशनल असोसिएशन फॉर सपोर्टिव्ह कॅन्सर केअर ह्या टोरंटो येथील नुकत्याच पार पडलेल्या जागतिक परिषदेमध्ये याविषयी अनेक प्रबंध सादर केले गेले. रसायू कॅन्सर क्लिनिकचा देखील तिथे एक शोधप्रबंध प्रकाशित झाला, त्याबद्दल आपण पुढील भागात बघूया. परंतु हा जो स्टडी ग्रुप आहे, या स्टडी ग्रुपचं नावच जेरियाट्रिक ऑन्कॉलॉजी स्टडी ग्रुप आहे. ही परिषद तसेच जगातल्या बलाढ्य कॅन्सरमध्ये काम करणाऱ्या संस्थांमध्ये मात्र जेरियाट्रिक ऑन्कॉलॉजीबद्दल मोठ्या प्रमाणावरती जागृती दिसते. जेरियाट्रिक ऑन्कॉलॉजी किंवा वयस्कर रुग्णांच्या कॅन्सरची चिकित्सा ही इतरांप्रमाणे बघू नये हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नेमकं हेच रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून केलं जातं. सुमारे 5,000 अधिक रुग्णांनी रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये चिकित्सा घेतलेली आहे. यातील बहुतांशी पेशंट हे जेरियाट्रिक ऑन्कॉलॉजी या ग्रुपमध्ये मोडतात. आपण दिलेल्या चिकित्सेचा किंवा त्यांनी आधी घेतलेल्या चिकित्सेचा त्यांना किती फायदा झाला आहे याकरिता मात्र आपण बारकाईने लक्ष देतो. त्याच्याकरता अत्युच्च पातळीवरचं एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं आहे. प्रत्येक पेशंट्सचा डेटा बारकाईने भरला जातो. आपल्या चिकित्सा दिल्यानंतर किंवा रुग्ण घेत असलेल्या चिकित्सेचा बारकाईने अभ्यास करून घेतलेल्या चिकित्सेंचा रुग्णांना काय फायदा होतो याचाही अभ्यास केला जातो. रुग्णाने सांगितलेली छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा अत्यंत गांभीर्याने घेतली जाते. आयुर्वेदाच्या तत्वानुसार केवळ कॅन्सरची चिकित्सा न करता कॅन्सरच्या रुग्णाची चिकित्सा केली जाते. आणि नेमकं हेच आयुर्वेदाचं बलस्थान आहे की जे वयस्कर रुग्णांकरता वरदान ठरू पाहत आहे. बऱ्याच वेळेला असे रुग्ण इतर काही चिकित्सा पद्धतींचा अवलंब करून येतात. त्यावेळेला केमोथेरपीचा उपयोग झालेला नाही, इम्युनोथेरपीचा उपयोग होताना दिसत नाही, देण्यासारखं काही उरलेलं नाही, अशा वेळेला रुग्ण आयुर्वेदाकडे येताना दिसतात. याही अवस्थांनंतर जागतिक स्तरांवरील चाचण्या करून असं निदर्शनास येतं आहे की या रुग्णांना रसायन थेरपीचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होताना दिसतोय.
रुग्णांना याचा कसा फायदा होतो?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये या रुग्णांना योग्य निर्णय कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. हे करत असताना कोणत्याही पॅथीचा अट्टहास केला जात नाही, तर रुग्णहित केंद्रस्थानी ठेवून तशाच स्वरूपाचा सल्ला दिला जातो. घेतलेल्या चिकित्सेचा काय फायदा होऊ शकतो याबद्दल संपूर्ण पारदर्शकता दाखविली जाते. तसेच या रुग्णांच्या बाबत मुख्य असणारं ध्येय अधिकाधिक आयुष्य आणि उत्तम दर्जाचं आयुष्य कसं मिळेल याची बारकाईने काळजी घेतली जाते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. कॅन्सर झालेल्या वृद्ध रुग्णांच्या चिकित्सेसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या असतात, याचा वापर व्यवहारात कसा आणि कितपत होतो याची माहिती आज आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.